आदित्यांची अखंड सेवा अमुचे ध्येय सदैव साहित्याची अखंड सेवा अमुचे ध्येय सदैव ग्रंथालय भारती सांगते ग्रंथदेवो भव ग्रंथालय भारती सांगते ग्रंथदेवो भव लेखक वाचक ग्रंथ प्रकाशक प्रज्ञा प्रतिभा यांचे सेवक यांचे आम्ही नित्य उपासक जगी शारदा गणेश यांच्या ग्रंथातून संभव ग्रंथालय भारती सांगते ग्रंथ देवो भव ग्रंथालय भारती सांगते ग्रंथ देवो भव ग्रंथांचे क्रय विक्रय करते अज्ञानाचे जे तम हरते ग्राहक ही नव विचार धरती सर्वांचे सहकार्य मिळू द्या हेच असे आर्थव ग्रंथालय भारती सांगते ग्रंथ देवो भव ग्रंथालय भारती सांगते ग्रंथ देवो भव ग्रंथालय हे असे आगळे ज्ञान कलेचे विशाल पोळे ग्रंथ पालते पालक सगळे ब्रह्मफुलातील मकरंदाचा त्यातून विद्याश्रव ग्रंथालय भारती सांगते ग्रंथ देवो भव ग्रंथालय भारती सांगते ग्रंथ देवो भव समीक्षक वक्ते प्रेरक ग्रंथ व्यवस्थेतील प्रशासक ग्रंथालय भारती प्रबंधक या सर्वांचे कृतज्ञ आम्ही असुपकारास्तव ग्रंथालय भारती सांगते ग्रंथ दे ग्रंथ देवो भव ग्रंथांचे हो नित पारायण ग्रंथांचे हो अविरत पोषण ग्रंथास्तव करू सर्व समर्पण पुस्तकातून याची अखंड सेवा अमुचे ध्येय सदैव ग्रंथालय भारती सांगते ग्रंथ देव